ఓం సాయిరామ్.
సాయంత అసలు డేంజర్ అనా?
ఇట్స్ ఓమీ అజయ్.
అది కాన్ బంద్ కరాయచి వార్నింగ్ దేనా మంగ సౌండ్ చాలూ కరణార. आता तू विचार कर बघ साऊंड कसला डेंजर असेल
माहिती ना. मग कसं नुसतं झापूक झोपूक झापूक झोपूक
सांगते तुला हो बाजूला बोलू नको वाईट सांगते तुला हो बाजूला बोलू नको वाईट मला बोलू नको वाईट.
समोरच्या ग्रुपचं नाव ऐकूनच म्हटलं पाहिजे तांडव करतील बाई. आता
कुणी बी काय बी म्हणू दे माझ्या नावाचा हाय दाखत अरे कुणी बी काय बी म्हणू दे माझ्या नावाचा हाय दाखत.
पागल झालाय का काय प्रकार
नुसते ढोके
सर का आता बघू दे ह्याच्याकड
विषय ओके
माहिती ना. मग कसं
चंद्रावर आवाज हे मग तीन
ठोके तीनशे डेसिबल
किती. आणि हॉर्न बीन कॉम्पिटिशन तसलं काय कौतुक नसतं आपल्या समोर आपल्या ब्रँडचं नाव ऐकूनच.
हो मी अजय
समोरचा गप साऊंड बंद करून शेजारून पुढे जाऊन गाणार आहोत. आणि शार्पीस तर एवढे लावलेत ना ज्या माणसावर शार्पीस फिरवतात ना त्याचा एक्स रे दिसतो आणि ज्यांची डोक्याची ट्यूब गेली ना त्यांच्या डोक्यात प्रकाश पडतो.
असं गाणं म्हणू नको पुन्हा पुन्हा तुझ्या नाकाला लागेल तुला.
फिरवले ना सगळ्यांच्या आयुष्यात पडलेला आंध्रात पण उजेड पडतोय माहिती ना. मग कसं चल येऊ का ओम साईराम.